बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, जर बालविवाह झाला तर तुम्ही चाइल्डलाईनकडे संपर्क करू शकता, किंवा बालविवाह झाल्यावर मुलीचे वय 18 होईपर्यंत मुलीला तिच्या आईच्या घरीच शिक्षणाच्या प्रवाहात ठेवू शकता. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.